हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नम इरिण्याय च प्रपथ्याय च नम, किगंशिलाय च क्षयणाय च नम, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नम, तल्प्याय च गेह्याय च नम, काट्याय च गौवरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नम, पागं सव्याय च रजस्याय च नम, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय चोलप्त्याय च नम, ऊर्व्याय च सूर्म्याय च नम, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नम, आखिदते च प्रखिदते च नमो, वः किरिकेभ्यो देवानागम् हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नम, आनिर्हतेभ्यो नम आमि वत्येभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चना ममत, याते रुद्र शिवा तनुः शिवा विश्वाः भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे, इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा न श्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननाचुरम्, रुडानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छम् च योश्चमनुराय च पिता तदश्याम तव रुद्रप्रणीतौ, मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तुमुतमान उक्षितम्, मानो वधिः पितरम् मोतमातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोके तनये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषु रीरिषः, वीरान्मानो रुद्रभानितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आरात्ते गोघ्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम् नमस्मेते अस्तु, रक्षा च नो अधिश देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, सुहि श्रुतम् गर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्, मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिवपन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगवेद्धनुष्वमीढ्वस्तोकाय तनयाय मृडया, मीढुष्टम शिवतम शिवो न सुमना भव, परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि, विकृत विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम् हेतयोऽन्यमस्वन्निवपन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृति।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादास आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजींच्या कार्याचं मुख्य सूत्र होतं परिवर्तन। निसर्गातल्या या सनातन रहस्यावर स्वामीजींची नितांत श्रद्धा होती. सामान्य मनुष्य कितीही जीवभावामध्ये गुंतून पडलेला असला तरी त्याचा जीवभाव हा आत्मभावात परिवर्तित होऊ शकतो या सिद्धांताची सिद्धता करण्याचा खटाटोप स्वामीजींनी निरंतर केला. आणि त्यात सुद्धा 1980-81 पासून या प्रयत्नांना चांगलीच धार प्राप्त झाली. स्वामीजी समोर असलेल्या साधक श्रोत्यांच्या अंतःकरणात सूक्ष्म परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करीत होते आणि ती तेवत रहावी याची अहोरात्र खबरदारी घेत होते. केवळ प्रवचन आणि सत्संगच नव्हेत तर त्यांच्या सहवासातला प्रत्येक क्षण हा प्रबोधनाला कारणीभूत ठरत असे. वस्तुस्थिती अशी होती, माझ्यासारख्या मर्यादित तरलता असलेल्या साधकाला त्यातून क्षमतेप्रमाणे काही वाही लाभत असावं. आज मागवळून बघताना जाणवतं की आपण अजून सावध असतो, अजून जागृत असतो, अजून तरल असतो तर स्वामीजी अजूनच खोलवर हृदयात उतरू शकले असते. असं जाणवून आता विशेष लाभ नाही, तरी सुद्धा जे मिळालं ते काळजीपूर्वक जपून ठेवलं आणि आदरपूर्वक आचरलं तरीही जीवन धन्य होऊ शकतं. एक दिवस संध्याकाळच्या केंद्रात स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे दुकानात काही वर्षांपूर्वी गुरुदेव रानड्यांचे एक शिष्य उमदीकर महाराजांच्या अनुग्रहित असलेल्या एका गृहस्थांना घेऊन आले होते. उंचे पुरे धिप्पाड असे ते धनगर गृहस्थ होते. 70 वय असेल. डोक्यावर मुंडास, अंगावर काळी घोंगडी आणि हातात काठी. दृष्टी कायम अंतर्मुख, काही न बोलता बसून होते. बहुतेक मराठी येत नव्हतं, कानडी भाषिक असावे. आम्ही लोक बोलत होतो आणि ते गृहस्थ केवळ शांत बसून होते, परंतु त्यांचे ओठ सारखे हलत होते. मला त्यांच्याबरोबरचे साधक म्हणाले की हे सतत नामस्मरण करत असतात आणि बाकीचं काही बोलतच नाहीत. अशी अनेक वर्ष झाली आहेत. आता सहजच त्यांचं नाम चालत राहतं आणि ओठ हलत राहतात, इतकं की झोपले तरी त्यांच्या ओठांची हालचाल थांबत नाही. स्वामीजी हे सांगत असताना आम्ही थक्क होऊन ऐकत होतो. स्वामीजी पुढे म्हणाले, असा ध्यास घेतला तर हे अशक्य नाही. प्रत्येकाची अवस्था अशी होईलच असं नाही, पण आपण अनुसंधान ठेवण्याचा कसोशीनी प्रयत्न मात्र केला पाहिजे. थोडा वेळ शांततेत गेला आणि मग म्हणाले, नामाचा छंद जडणं हे फार महत्वाचं, तरच खरा कल्याणाचा मार्ग सापडतो. पण भलते सलते छंद लावून घेतले तर हातातलं आयुष्य वाया जातं. असं सांगून त्यांनी एक गंमतशीर प्रसंग आम्हाला सांगितला. ते म्हणाले, माझ्या दुकानात एक गृहस्थ आले, 40 घरातले, चांगल्या घरचे दिसत होते. मला म्हणाले, 4x4 कापड द्या, चांगलं मजबूत कापड हवं. मी म्हणालो, 4x4 कापडाचं तुम्ही काय शिवणार, कारण या मापाच्या कापडातून काहीच होऊ शकत नाही. ते गृहस्थ मला म्हणाले, अहो यातून शिवायचं वगैरे काही नाही, आम्हाला पत्ते खेळायला हे कापड लागतं. स्वामींचा चेहरा विनोदी झाला. म्हणाले, मला त्यांनी समजावून सांगितलं. ते गृहस्थ सांगत होते, आमचा पत्त्यांचा ग्रुप आहे आणि मध्ये 4x4 कापड अंथरून त्याच्यावर आम्ही पत्ते खेळत असतो. पत्ते जोर जोरात त्या कापडावर टाकून आमचा आत्ताचं कापड पार फाटून गेलंय, म्हणून तुमच्याकडे नवीन मजबूत कापड घ्यायला आलोय. स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं होतं, पण त्यात गंभीरताच जास्त वाटली. ते म्हणाले, पत्ते फेकून फेकून कापड जीर्ण होऊन फाटलं तरी यांचं पत्त्याचं व्यसन सुटत नाही, अशानं जीवनाचा नाश होतो. व्यसनच लावायचं तर नामाचं व्यसन लावावं. तुकोबा म्हणतात ना, ऐसा धरी छंद जाई तुटोनिया भव बंध. ज्ञानेश्वरी दासबोधाचं ध्यानाचं व्यसन लावावं. स्वामीजी आत कुठेतरी अंतःकरणावर सूक्ष्म संस्कार करत होते. आपलं जीवन कुठं आहे आणि स्वामीजींना अभिप्रेत जीवन काय आहे याची तुलना करायला प्रवृत्त करत होते. अंतर्मुख करून परमार्थाचे धडे गिरवायला लावत होते. नकळत अनायासे एकेकाला प्रशिक्षित करून सोडत होते. एका अर्थानं पाहता स्वामीजी म्हणजे एक संस्था किंवा एक इन्स्टिट्यूशन होऊन राहिले होते. स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ हे नामाभिधान प्रचलित व्हायला अजून थोडा अवकाश होता, पण त्याआधीच त्यांच्या अवतीभोवती एखाद्या आचार्यकुलासारखं वातावरण तयार होऊ लागलं. फक्त प्रवचनापुरता श्रोत्यांशी संबंध आणि त्यापलीकडे काहीही कर्तव्य नाही असा रोग त्यांच्या कार्याचा कधीच नव्हता. तर उलट त्यांच्या सहवासात राहून अधिकाधिक प्रेरणा मिळत असे. ते साधकांना सदैव प्रोत्साहन देत असत. एक अद्भुत साधक विश्वाचा प्रयोग सिद्ध करण्याच्या प्रयत्नात ते घडून गेले होते आणि आपण सुद्धा त्या प्रयोगातलंच एक उपकरण आहोत याची आम्हाला कल्पनाही न यावी इतकी सहजता आणि मधुरता त्यांच्या व्यक्तिमत्वात होती. त्यालाच अनुलक्षून सद्भक्त डॉ नंदाताई सावंतांनी एक सुंदर ललित लिहून स्वामीजींना केंद्रात अर्पण केलं. स्वामीजींनी ते वाचल्यावर त्यांना खूप गंमत वाटली. ते म्हणाले, नंदाताई तुमचं ते विद्यापीठ का काय ते सर्वांना वाचून दाखवा ना. नंदाताई खाली मान घालून म्हणाल्या, गुरुदेव माझं नाही आपलंच आहे ते. स्वामीजींनी किंचित स्मित केलं. बर माझंच, पण जरा वाचून तर दाखवा. मग आम्हाला उद्देशून म्हणाले, ऐका रे मुलांनो नंदाताईंनी काय लिहून आणले ते. डॉक्टर नंदाताईंनी डोक्यावरचा पदर सावरून नाकावर चष्मा ओढला आणि लीनतेनी बसून वाचायला सुरुवात केली. ते एक प्रकारचं संवादाच्या स्वरूपातलं ललित होतं. त्यांनी वाचायला प्रारंभ केला, आमच्या या अभिनव विद्यापीठात तुमचं स्वागत. विद्यापीठ काय नाव या विद्यापीठाचं? विद्यापीठाचं नाव आहे स्वामी माधवनाथ विद्यापीठ. असं कोण आहेत हे स्वामी माधवनाथ? माझे गुरुदेव, पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी आणि ज्ञानेश्वरी दासबोधाचे अंतरंग अधिकारी. या विद्यापीठाचे कुलगुरू कोण? स्वामी माधवनाथ. कुठली पदवी या विद्यापीठात मिळते? आत्मज्ञानाची पदवी या विद्यापीठात मिळते. या तुमच्या विद्यापीठात कोणाला प्रवेश घेता येईल? कोणालाही, तुम्हालाही, ज्याच्या हृदयात भाव आहे, तळमळ आहे, अशा सर्वांना. हे सर्व ऐकायला खूप मजा वाटत होती. नंदाताईंची वाचण्याची पद्धतही परिणामकारक होती. स्वामीजी साहस्य त्यांचं ते ललित ऐकत होते. याचा अभ्यासक्रम काय? ज्ञानेश्वरी दासबोध आणि गीता यांचं श्रवण आणि मनन. आणि परीक्षा असते का? हो असते ना. केव्हा असते? अशी नेहमीसारखी वर्षातून दोनदा नसते, सतत असते. आपली दररोजची कामं करत असतानाच आपण परीक्षा देतो, पण परीक्षेत नापास झालं तर? कुलगुरू सगळ्यांना रोज पास कसं व्हायचं ते शिकवत असतात. या विद्यापीठाची फी काय असते? आपला अहंकार हीच फी आहे. अरे बापरे, खूपच महागडी फी आहे. मग आत्मज्ञानाची पदवी काय अशी स्वस्तात मिळते का? हलक्या फुलक्या संवादाच्या रूपांनी नंदाताई स्वामीजींच्या कार्याचं गुपितच जणू प्रगट करत होत्या. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार खरोखरच स्वामीजी आबालवृद्धांना निरपेक्षपणे आध्यात्मिक भावाचा रसास्वाद घडवत होते.
सांगायला सुरुवात केलेली आहे त्या खरं म्हणजे माझ्याही आठवणी असायला पाहिजे होत्या असं मला ऐकताना जाणवतं. कारण या सगळ्या प्रसंगी किंवा बहुतेक प्रसंगी मी देखील हजर होतो. माझ्या विस्मरण शक्तीमुळं त्या ते सांगत असताना मला आठवतात आणि इतक्या डिटेल बारीक सारीक तपशिलासकट आठवत नाहीत. मध्ये कुठेतरी बोलताना मी स्मरण शक्ती विरुद्ध विस्मरण शक्ती असं सांगताना म्हणालो की विस्मरण शक्ती देखील वरदान आहे पण तीच मला आता वरदानासारखी हे ऐकत असताना वाटत नाहीये. खास प्रत्येकाच्या स्मरणात असणारी गोष्ट वेगळी आणि विस्मरणात गेलेली गोष्ट वेगळी असं असल्यामुळं स्वामीजींचं सगळं चरित्र बाहेर येतं हे मात्र तितकंच खरं. स्वामीजींच्या कार्याच्या दृष्टीबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. त्यांच्या विशिष्ट कार्य दृष्टीमुळं अक्षरशः आपल्या पत्नीला परमार्थ सांगायचा, पत्नीपुढे आपलं स्वांत सुखाय चिंतन प्रगट करायचं, इतक्या छोट्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं त्यांचं कार्य किती मोठं झालं हे मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं. क्रमाक्रमानी 90 सालापर्यंत त्यांनी फार मोठी उंची गाठलेली होती. त्यांच्या कार्यामध्ये तरुण मंडळी फार मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेली होती, त्यांची संघटना झालेली होती, तिथे एक ट्रस्ट निर्माण झालेला होता. त्या विश्वस्त संस्थेकडे केवळ स्वामीजींकरता म्हणून आलेल्या देणग्यांमुळं, त्यांच्या कार्यावरच्या विश्वासामुळं आलेल्या देणग्यांमुळं ट्रस्टची आर्थिक स्थिती ही उत्तम झालेली होती. माया अपार्टमेंट, अध्यात्म मंगलधाम यासारखी दोन ध्यान मंदिरं झालेली होती. महाराष्ट्रातल्या त्या काळामध्ये कार्यरत असणाऱ्या कितीतरी प्रवचनकार, कीर्तनकार तसंच संतांचा देखील त्यांचा घनिष्ठ परिचय झालेला होता. त्यांच्या कार्याला एक उत्तम असं झकझकतं यश निश्चितच त्या काळाच्या तुलनेमध्ये कोणीही ते यश समजून घेईल तिथं आल्यानंतर त्याला समजेलच असं यश लाभलेलं होतं. स्वामीजींनी या कार्याचं बीज 1958 साली पेरलं स्वांत सुखाय म्हणून आणि तेव्हापासून ते स्वरूपानंदांची भेट होईपर्यंत अतिशय प्रेमानी आपल्या स्वतःच्या भक्ती संपन्न अशा भावानी, रसाळ निरूपणानी आणि त्याला भक्कम चिंतनाचा पाठिंबा असल्यामुळं तसंच ते करत असलेल्या साधनेच्या बळावर सेवा भावनेनी ते हळूहळू येणाऱ्या श्रोत्यांचे हे एक प्रकारे सर्व प्रकारची काळजी वाहणारे असे झाले. तिथं जमलेल्या श्रोत्यांनाच ज्ञानेश्वरी मंडळ ही उपाधी मिळाली. ते स्वरूपानंदांकडे जायला लागल्यावर त्याचं स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ झालं. आणि हे कार्य अर्थातच प्रसिद्धी परांगमुख राहून त्यांनी केलं. आणि श्रोता घडवणं किंवा मनुष्य घडवणं हे या कामाचं मुख्य सूत्र होतं. श्रोत्यांना आळंदीला दर महिन्याला अथवा दोन महिन्यातून एकदा असं घेऊन जाण्याची कल्पकता त्याच्यामध्ये होती. विविध निरूपणकारांना ते बोलवू लागले. सज्जनांशी मोठ्या प्रेमानी सलगी करू लागले. केवळ निरूपणाच्या योगानी आणि तेही गीता आणि ज्ञानेश्वरीच्या निरूपणाच्या योगानी जे त्यांच्यापाशी खिळून राहतील अशा श्रोत्यांकरता त्यांचं काम सुरू झालं. खरं म्हणजे रोज जर कोणी निरूपण करेल म्हणजे मी फार मोठ्या मोठ्या मोठी मोठी नावं असणाऱ्या अशा व्यक्तींना देखील डोळ्यासमोर आणतो. टीव्हीवर हजारो लोक ज्यांची प्रवचनं ऐकतात त्यांची तीन दिवस पाच दिवस प्रवचन ऐकणं हे सोपं आहे, पण रोज एखाद्या ठिकाणी निरूपणाला जाणं जिथं गोष्टी नाहीत, गाणी नाहीत, कथा नाहीत, मनोरंजन नाही, तबलापेटी नाही, संगीत नाही, केवळ निरूपण आणि श्रोतृवर्ग ओढीनी ऐकायला येतो. मला वाटत नाही की कितीतरी मंडळी याच्यामध्ये जे प्रथित यश म्हणतात ते यशस्वी होतील. कोणीही करून दाखवावं असं माझ्या कधी कधी मनात येतं की रोज बोलायचं आणि लोकांना आकृष्ट करून दाखवा, हे जवळपास शक्य नाही. दोन पाच सात दिवस ठीक आहे, मग बुवांनी ठिकाण बदललंच पाहिजे, कारण तिथले लोक नंतर येणार नाहीत. पण स्वामीजींच्या तिथं केवळ निरूपणाच्या योगाने श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचं एक अजब तंत्र त्यांनी हस्तगत केलं. अशा रीतीने स्वांत सुखाय बीजातून एक कार्याचा सुप्त असा शक्तीचा स्त्रोत त्यांनी जोपासला. आणि पुढच्या काळामध्ये एक कल्पक कार्यधोरण त्यांनी आखलं. ज्ञानेश्वरी मंडळापासून स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ ते स्वरूपानंदांकडे जायला लागल्यामुळं, तसंच आपल्याकडे येणाऱ्या श्रोत्यांना स्वरूपानंदांचा अनुग्रह त्यांनी देवविला, सोहम ध्यान साधनेबद्दल स्वरूपानंदांच्या अनुज्ञेनी ते मार्गदर्शन करू लागले. श्रोत्यांचा अनुग्रह झाल्यामुळं तिथं येणारा जो श्रोतृवर्ग होता तो आपोआप एकजिन्सी झाला. आधी तशी गोष्ट नव्हती, केवळ निरूपणाची आवड म्हणून येणारे श्रोते एका सद्गुरूंचे अंकित आहेत अशा प्रकारे एकजिन्सी श्रोतृवर्ग आपोआप झाला. स्वामी स्वरूपानंदांच्या सोहम साधनेचा पुण्यामध्ये अशा रीतीने छोट्या प्रमाणात का होईना तेव्हाच्या कार्याप्रमाणे पण प्रसार व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे स्वरूपानंद देखील प्रसन्न झाले. त्यांना देखील एक दिलासा भरोसा आला की त्यांची जी इच्छा होती पुण्या मुंबईच्या भागामध्ये काम वाढावं त्याप्रमाणे काम करणारा आणि सातत्याने काम करणारा, कारण स्वरूपानंदांकडे ते गेले तेव्हा ते 10 वर्ष रोज घरी प्रवचन करत होते. रोज ऐकायचं ठरवलं एखाद्या वक्त्याचं तरी देखील कशी तारांबळ उडते ते आपल्या लक्षात येईल. रोज बोलायचं म्हणजे तर फारच कठीण. त्यामुळे स्वरूपानंदांना देखील आणि जसा काळ जायला लागला तसं त्यांच्या दीर्घ काळ एखादीच गोष्ट काम करत राहण्याच्या क्षमतेचा सगळ्यांनाच प्रत्यय आला. या काळामध्ये त्यांची कार्यदृष्टी सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणात गुरुभक्तीचा अंकुर निर्माण करणं अशी राहिली. सुरुवातीला केवळ ज्ञानेश्वरीचं प्रेम होतं. 1975 ते 80 या कालखंडात त्यांच्या वयाच्या 58 ते 63 या काळामध्ये त्यांनी लावलेलं इवलोसचं रोप हे वृद्धी पावायला सुरुवात झालं. ते चांगलंच फोफावायला लागलं पण अजून ते कोवळं होतं. त्याच्या फांद्या देखील कोवळ्या हिरव्या होत्या. त्याची पानं देखील लुसलुशीत होती आणि 81 ते 90 मी नंतर वर्णन केलेला जो काळ आहे त्या रूपापासून विशाल वृक्ष तयार होण्यापर्यंत त्या रूपाने मजल मारली. त्यांच्याकडं जी मंडळी आली आणि ज्यांनी त्यांच्याकडे पाहून तशा प्रेरणेने आपणही काम करावं असं ठरवलं अशी मंडळी त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर नावं घ्यायची झाली तर सद्भक्त सुषमाताई वाटवे, सद्भक्त नंदाताई सावंत, सद्भक्त सुनीतीताई दुबळे, माधवराव दाते, श्यामाताई पेंडसे आणि सुमतीताई संत नागपूरला, सरल बाबर आणि पुष्पाताई गवळीकर बारामतीला, यांचं प्राधान्याने नाव घ्यायला लागेल. या सगळ्या मंडळींनी निरूपण केंद्र सुरू केली. त्या त्या गावांमध्ये स्वामीजींचं कार्य हे निरूपणाद्वारे विशाल करण्याचं धोरण आपोआपच या मंडळींनी स्वीकारलं. त्यांच्याकडे त्यांच्या तिथं युवा केंद्राची जी स्थापना झाली त्याच्यातून स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ झालं. त्या मंडळामध्ये येणाऱ्या मुलांनी देखील निरूपण केंद्र सुरू केली. त्या काळामध्ये ज्यांनी निरूपण केंद्र सुरू केलेली होती त्याच्यामध्ये मकरंद वझे, विजय कुलकर्णी आणि पंकज करवंदे असे तीन साधक होते. नंतरच्या एका काळामध्ये त्याच्यात मकरंद कोपरकर म्हणजे 90 नंतरच्या काळामध्ये मिलिंद लिमये, सुनील तावरे, मग आताच्या काळामध्ये अजून पुढच्या काळामध्ये आणि काही मंडळी जसं अनिरुद्ध देशमुख, समीर पेंडसे अशा मंडळींनी देखील सहभाग घेतला. डॉक्टर नगरकर हे साधारण 88 दरम्यान असेच जोमाने काम करू लागले. 68 ते 80 या दरम्यान त्यांच्या घरी राहणारी योगिनी ताई ताडे या देखील प्रवचन वगैरे करत असत. त्यामुळे स्वामी माधवनाथ आणि स्वामी माधवनाथांच्या अवतीभोवती आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे काही एक छोटी मोठी कामं करणारी अशी बरीच साधक मंडळी तयार झाली आणि ती देखील स्वामीजींकडून प्रेरणा घेऊन काम करायला लागली. 1974 साली स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला आणि खऱ्या अर्थाने सांप्रदायिक कार्याची जबाबदारी स्वामी माधवनाथांवर आली. 1974 ते 1975 या एक वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी 74 सालापर्यंत ज्या दृष्टीने काम चालू केलेलं होतं तसंच चालू ठेवलं. अनुग्रह आदी गोष्टी सुरू केल्या नाहीत. त्यांनी असं ठरवलं की स्वरूपानंदांनी सांगितलेलं जरी असलं तरी आपण एक वर्ष थांबू आणि नंतर आपण अनुग्रह देऊ. ही गोष्ट देखील त्यांच्या संयमाचं प्रतीक ठरली. गुरूंनी देह ठेवल्यावर लगेच जोरदार कार्याला प्रारंभ असं त्यांनी केलं नाही. त्याच्याऐवजी त्यांनी कार्याबद्दल चिंतन केलं, भरपूर चिंतन केलं. आपल्याला कशा प्रकारचं कार्य करायचं आहे. परत एकदा सोहम साधनेचा प्रसार प्रचार कसा करायचा आहे. ज्ञानेश्वरी निरूपण हे आपल्याला जे सांप्रदायिक कार्य करायचं आहे त्याच्याकरता आपण साधन म्हणून वापरू. अन्य संप्रदायांचं देखील त्यांनी त्या काळामध्ये अवलोकन केलं. आपण कसं कार्य करायचं यासंबंधी अधिकच सुसूत्र असं धोरण त्यांच्या मनामध्ये हळूहळू ठरायला लागलं. त्याच्यामध्ये पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदांचं सेवा समाधी मंदिर होऊ घातलेलं होतं. इतक्या दूर त्या काळात पावस मध्ये जाणं हे देखील खडतर समजलं जात होतं. अशा ठिकाणी राहून स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या अवतीभोवती जे जबरदस्त कार्य उभं राहिलं त्यामुळे स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर तिथे एक भव्य समाधी मंदिर उभारायचं असं त्यांच्या सगळ्या भक्तांनी ठरवलं. स्वामीजींनी त्याला हार्दिक पाठिंबा दिला. स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर अर्थात संप्रदायाचे प्रमुख म्हणून ते स्वामी अमलानंद आणि स्वामी सत्यदेवानंद असे तिघ जण होते. तसंच ज्या ठिकाणी स्वामी स्वरूपानंद राहत होते आणि स्वरूपानंद सेवा मंडळ हा ट्रस्ट रत्नागिरी आणि पावसमध्ये कार्यरत होता, हा ट्रस्ट देखील एक शक्तिशाली गोष्ट होती. त्याच्याबरोबरच हे तीन उत्तराधिकारी ही देखील एक शक्तिशाली गोष्ट संप्रदायाच्या दृष्टीने अर्थातच होती. स्वामी स्वरूपानंदांचं जे समाधी मंदिर आहे हे समाधी मंदिर अर्थातच स्वरूपानंदांच्या व्यक्तिमत्वाला, दिव्यतेला, भव्यतेला, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि त्यांच्यावर श्रद्धा भक्ती असणाऱ्या अशा भक्तांना एक उत्तम श्रद्धेचा आउटलेट म्हणून बांधलं गेलेलं होतं. स्वरूपानंदांची इच्छाही होती की आपलं समाधी मंदिर बांधलं जावं. त्यांची इच्छा होती की एक घुमटी बांधावी, त्याचा आकार देखील त्यांनी सांगितला होता. त्याच्याऐवजी फार मोठं मंदिर तिथं बांधलं गेलं. तिथं भाऊ देसाईंनी असं एक उचित आवाहन केलं त्यांच्या पद्धतीने की स्वरूपानंद माझं भव्य मंदिर बांधा असं कसं म्हणतील. ते एक घुमटी बांधा असंच म्हणतील, पण भक्तांचं काम आहे की उत्तम मंदिर बांधलं जावं. त्याला अनुसरून तिथं फार चांगलं मंदिर बांधलं गेलं. हे जे मंदिर होतं त्या मंदिराचा उद्देश स्वरूपानंदांच्या समाधीची पूजा, स्वरूपानंदांकडे येणारी जी भक्त मंडळी आहेत त्यांना समाधी दर्शनानी सुख लाभणं. पावसमध्ये येत होते तेव्हा स्वरूपानंद खोलीत होते, त्यांच्या पश्चात पावसमध्ये ते येणं आणि त्यांना तसंच समाधान लाभणं असं घडावं असा उद्देश होता. अर्थात समाधी मंदिराचा जो उद्देश असतो कोणत्याही तो असाच असतो जसं आळंदीला समाधी मंदिर आहे त्याचाही तोच उद्देश आहे. समाधी मंदिर हे कधीही सांप्रदायिक कार्यासाठी समर्पित नसतं. तिथं त्या सत्पुरुषाच्या स्मरणाकरता ते बांधलेलं असतं आणि भक्तांना त्याच्या दर्शनाने समाधान मिळावं, त्याच्या भक्तीला देखील एक आउटलेट मिळावा याकरता ते बांधलेलं असतं. त्यामुळे समाधी मंदिरात जे कार्यक्रम होते ते अर्थातच त्या दृष्टीने आखले गेले. समाधीची पूजा, महापूजा, जशी भक्त मंडळी वाढली तशी अजून दोन वेळेला पूजा, मग तीन वेळेला पूजा. सांप्रदायिक कार्याच्या वृद्धीची अपेक्षा पावसच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाकडून नव्हती, कारण त्यांच्या कार्याचं ते धोरणच नव्हतं. स्वरूपानंदांच्या भक्त मंडळींनी एकत्रित येऊन उभारलेलं ते ध्यान मंदिर होतं, ते समाधी मंदिर होतं. तसंच सांप्रदायिक उत्तराधिकारी जे आहेत अमलानंद, सत्यदेवानंद आणि स्वामी माधवनाथ यांना त्यांच्या कार्यासाठी मदत करण्याचीही कोणती भावना स्वरूपानंद सेवा मंडळाकडे नव्हती, कारण त्यांचं धोरण आणि उद्दिष्ट ठरलेलं होतं. त्याच्यामध्ये असं असायचं कारणही नव्हतं आणि ते त्या तऱ्हेने योग्यही आहे. त्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की पावसच्या मंडळींची त्यांना मार्गदर्शन तिथे जाऊन करण्याची आपल्याकडून अपेक्षा नाहीये. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे ते समाधी मंदिराचं कार्य करणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या शक्तीबुद्धीप्रमाणे ते उत्तम उभारलं देखील. स्वामी माधवनाथांनी असं ठरवलं की आपण या कार्याविषयी सेवा मंडळाच्या गुरुभूमी आणि गुरूंचं स्थान म्हणून आदरच राखू, मात्र त्या कार्यामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग नसणार, कारण स्वरूपानंदांनी आपल्याकडून सांप्रदायिक कार्याची अपेक्षा केलेली आहे, समाधी मंदिराच्या जोपासनेची नाही. आणि ते कार्य करण्यासाठी समर्थ मंडळी तिथे आहेत. असं असल्यामुळं आपल्या स्वतःच्या प्रतिभेप्रमाणे सांप्रदायिक कार्य आपणच आपल्या गावात, पुण्यात, घरी राहूनच चालवावं. पावसला जाऊन राहणं असं आपण करण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी मनाने घेतलं. ते असंही म्हणत असत की रामचंद्र महाराज बुटी नागपूरला होते तर महादेवनाथ महाराज त्यांचे शिष्य नागपूरला जाऊन न राहता तासगावला राहिले आणि तिथं त्यांनी काम केलं. त्यांचे शिष्य रामचंद्र महाराज हे विजापूरजवळ तिखोट्याला राहिले आणि तिथं त्यांनी काम केलं. जे गुरु जिथं होऊन गेले तिथं शिष्यांनी जाऊन राहणं आणि तिथं काम करणं असं अपेक्षित नाही, तर जिथं गुरु आहेत तिथं गुरूंचं कार्य सुरू होईल. गणेशनाथ पुण्याला होते म्हणून पूर्ण झाल्यानंतर स्वामी स्वरूपानंद देखील पुण्याला येऊन काम करत नव्हते, तर पावसला काम करत होते. गणेशनाथांचे गुरु कोल्हापूरला होते पण गणेशनाथ पुण्यात येऊन काम करत होते. त्यामुळं पावसला जाऊन काम करण्याची आपल्याकडून अपेक्षा स्वरूपानंदांचीही नाही आणि आपलीही आपल्याकडून तशी अपेक्षा नाही असं त्यांनी स्वतःशी ठरवलं. त्यांच्या कार्यदृष्टीमध्ये अन्य उत्तराधिकारी जे होते स्वरूपानंदांनी अधिकार दिलेले, स्वामी सत्यदेवानंद आणि स्वामी अमलानंद यांनी देखील आपापल्या गावी राहून आपापल्या ठिकाणीच काम करण्याचं धोरण अंगीकारलं. जसं माधवनाथांनी केलं तसंच अमलानंद पेणला राहिले, सत्यदेवानंद काही काळ आळंदीला राहिले, थोडा काळ पावसमध्ये राहिले, मग आळंदीत राहिले आणि नंतर कोल्हापूरमध्ये जाऊन राहिले. ते संन्यासी होते. या सर्वांनीच असं ठरवलं की एकमेकांविषयी आपण आत्यंतिक सद्भाव ठेवू, हार्दिकता ठेवू आणि कार्य मात्र आपण स्वतंत्रपणाने विकसित करू. हे ठरवण्यामागे हे या तिघांचाही सहभाग अर्थात होता. पण माधवनाथांनीही तशाच प्रकारचा विचार केलेला होता. त्या तिघांनी एकमेकांशी जो काही थोडा बहुत पत्रव्यवहार झाला असेल किंवा भेटी झाल्या असतील तेव्हाही असंच ठरवलं की आपण आपल्या जागी राहून काम करू, एकत्र येऊ आणि एकत्र काम करू असं त्यांनी ठरवलं नाही. संप्रदायाच्या जेव्हा शाखा निर्माण होतात तेव्हा त्या शाखा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून असतात. सांप्रदायिक महापुरुषांनी एकत्र येण्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शाखा असतात. असं असल्यामुळं हे तिघही उत्तराधिकारी फार कधी एकत्र आले असं मला नंतर आठवत नाही. मी राहत होतो पावसकरांच्या वाड्यात, तर तिथं एकदा अमलानंद आणि माधवनाथ हे एकत्र भोजनासाठी पावसकरांच्या घरी होते असं मला आठवतं. ते एकत्र होते. अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथीच्या निमित्ताने मदा भटांच्याकडे काही कार्यक्रम होत असे आणि त्याकरता अमलानंद आलेले होते. सत्यदेवानंदही येणार होते पण काही कारणासाठी येऊ शकले नाहीत. वसईला एक मेळावा झालेला होता. त्या मेळाव्यामध्ये माधवनाथ आणि अमलानंद एकत्र आलेले होते पण स्वामी सत्यदेवानंद त्याही कार्यक्रमाला कोणत्या तरी कारणासाठी येऊ शकले नव्हते. हे जे एकत्र कार्यक्रम झाले वसईला विशेष करून स्वामीजींचे अनुग्रहित आले, स्वरूपानंदांचे अनुग्रहित आले, अमलानंदांचे अनुग्रहित आले, सत्यदेवानंदांचेही अनुग्रहित आले. तिथे एकत्र झालेल्या कार्यक्रमावरून देखील त्या काळात असं लक्षात आलं, कधी तो कार्यक्रम झाला असेल 1983-84 या 83 दरम्यान तो कार्यक्रम झाला असेल. स्वरूपानंदांनी देह ठेवून जवळपास 8 का किती 9 झालेली होती. तर असं लक्षात आलं सर्वांच्याच एकमेकांच्या की प्रत्येकाने आपल्या पद्धतीने कामाची उभारणी केलेली आहे आणि त्या कामाचं एकत्रीकरण होऊ शकत नाही असं लक्षात आलं. पण ते योग्यही होतं. त्यामुळे एकत्र येणं कार्यासाठी हे त्यांनी कायम टाळलं उत्तराधिकाऱ्यांबद्दल. मात्र त्यांच्या मनामध्ये सर्वांविषयी अत्यंतिक सद्भाव देखील होता. माधवनाथांची प्राथमिक दृष्टी मनुष्य घडवणं एवढीच होती. याच्यापेक्षा जास्त त्यांना काही करायचं नव्हतं. भव्य दिव्य मंदिरं उभी करणं, कार्याचा व्याप वाढवणं, मोठे मोठे आश्रम उभे करणं, तिथं जेवणावळी होणं, कीर्तन प्रवचनांचा धूमधडाका तिथं चालणं, पैशाची मोठी उलाढाल घडणं याच्यापैकी काही त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यांना मनुष्य घडणं एवढी एकच गोष्ट अभिप्रेत होती. त्याच्यासाठी शक्य तितका 1-to-1 कॉन्टॅक्ट असावा, व्यक्ती ते व्यक्ती असा कॉन्टॅक्ट असावा. पुढे पुढे तो त्यांच्या भोवती जो समुदाय निर्माण झाला त्यामुळे तसं कठीण झालं, तरी देखील ते लोकांमध्ये खूप मिसळू लागले, मिसळत होते 90-91 सालापर्यंत. त्यांचा परमार्थ हा श्रवणाधिष्ठित होता. त्यांचं श्रवण करून ते केवळ संत आहेत म्हणून त्यांच्याकडे कोणीही आलं तर ते असं सांगत असत की श्रवणाला या, मला काय सांगायचंय ते तुम्हाला समजू देत, ते समजल्यानंतर त्याच्यावर तुम्ही विचार करा, तुम्हाला विचारांती जर ते पटलं तर तुम्ही येणं चालू ठेवाल, जर नाही पटलं तर तुमचं येणं बंद होईल, ते बोलत नसत मी सांगतोय। त्याच्यातून तुम्हाला साधनेची आवड निर्माण होईल, तशी साधनेची आवड निर्माण झाल्यानंतर मग तुम्ही अनुग्रह घ्या, घाई करू नका। तेही घाईनी कोणाला अनुग्रह देत नसत, त्यांचं धोरण त्याच त्याच श्रोत्यांसमोर निरूपण करण्याचं होतं। ठिकाणं बदलून, गावं बदलून, खूप लोकांना गाठणं आणि खूप लोकांना प्रबोधन करणं असं त्यांच्या स्वभावातही नव्हतं, आणि अशी आवड असणारी मंडळी प्रत्येक ठिकाणी जरी असली तरी देखील त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, नाहीतर ते तुमचं ऐकतात तसं अजून 10 जणांचं ऐकतात, तो त्यांचा स्वभावच असतो, त्यांची आवड असते, पण त्यांच्या भाग्यात तुम्हाला हवा तसा शुद्ध परमार्थ असू शकत नाही। याचं कारण तुम्ही त्यांना सतत वेळ देणं गरजेचं आहे, तरच ते घडतील, अशी त्यांची दृष्टी होती। म्हणून त्याच त्याच श्रोत्यांसमोर निरूपण करावीत असं त्यांनी ठरवलं। त्यांनी पारंपरिक श्रोते जे असतात, परमार्थाची आवड असणारे असे श्रोते असतात ज्यांचं खूप बहुश्रुत श्रवण झालेलं असतं, अशा असे श्रोते आले तर येवो म्हणजे सर्वांचं स्वागत होतं, पण त्यांनी मुख्यतः लक्ष दिलं कोऱ्या पाट्यांकडे। संसार दुःखाने दुःखी झालेले आणि त्रिविध तापाने पोळलेले असे संसार दुःखापासून मुक्त होण्यासाठी आणि त्रिविध तापापासून मुक्तता करून घेण्यासाठी संतांकडे येतात आणि तेही परमार्थ करतात, पण आपल्याला परमार्थ करायचा आहे असंही ज्यांना स्पष्टपणाने समजलेलं नाही, पण जे सात्विक आहेत अशा कोऱ्या पाट्यांवर लिहिण्याची आवड त्यांनी धरली। त्यांनी तरुणांना कार्या परमार्थासाठी प्रोत्साहित केलं, लॉजिकल तर्कशुद्ध आणि भावयुक्त भक्तीनी भरलेलं तसंच वैयक्तिक सलगी करणारं असं त्यांचं मधुर रसाळ निरूपण, त्यांची सलगी, त्यांचं प्रेम यांनी तरुण मंडळी आकृष्ट झाली, त्यांना त्यांनी अद्भुत दिलासा दिला, साधनेकरता खूप प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यातून त्यांनी त्यांचा वर्ग घडवला। तसंच पारंपरिक पद्धतीने जी मंडळी येतील तर तीही त्यांना त्याज्य नव्हती, त्याच्यातली जी बदलू शकत होती अशी मंडळी खरंच बदलली, पण त्यांच्या कार्याचं धोरण हे समर्थांनी सांगितलं तसं जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा असं हार्दिकतेचं होतं। ते दुसऱ्याच्या जीवाशी आपल्या जीवातून बोलत होते, चैतन्यातून बोलत होते, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे, हळूहळू सेवटा न्यावे विवेक बळे असं समर्थ म्हणतात, तसं त्यांच्या कार्याचं धोरण होतं। त्यांनी कोणालाही अवहेरलं नाही, त्यांचा प्रेमावर भरोसा होता, ते विश्वास टाकत असत, ते दिलासा देत असत, ते आधार देत असत, श्रोत्यांची तरुणांची अंतःकरण घडवण्यावर त्यांचा विश्वास होता। त्यांच्या कार्यदृष्टीमध्ये आश्वासन नव्हती, भविष्य नव्हतं, ज्योतिष नव्हतं, गेली काही वर्ष प्रयत्न करतोय पण धंदा नीट चालत नाहीये, अजून मूल झालेलं नाहीये, काय होतंय कोण जाणे, पण आमच्या घरावर सारख्या अडचणी येत आहेत, मृत्यू फार घडत आहेत, आजारपण फार होत आहेत, अशा गोष्टी ते खूप जिव्हाळ्याने प्रेमाने ऐकून घेत असत. अशा गोष्टी सांगणाऱ्यांना ते दिलाशाचे चार शब्द जरूर बोलत असत, पण दुसऱ्याचा कमकुवतपणा एक्सप्लॉइट करण्याची आश्वासन देऊन किंवा अंगारा दुपारा देऊन किंवा या अडचणीकरता हा मंत्र त्या अडचणीकरता ते कवच, अशा गोष्टी त्यांनी कधी केल्या नाहीत. औपनिषदिक गीतोक्त आणि ज्ञानेश्वरीत असलेला, तुकाराम महाराजांनी सांगितलेला, समर्थांनी सांगितलेला असा परमार्थ सांगून लोकांना निर्भय बनवणं हे त्यांनी केलं. ते असं म्हणत असत, गोंदवलेकर महाराजांचं एक वचन ते सांगत असत की शिकारी कुत्रा घेऊन कोणीही शिकार करेल, पण लूट भरलेल्या कुत्र्याला सांभाळून त्याला बळकट करून त्याच्याकडून शिकार करून घेणारे आम्ही शिकारी आहोत, असं गोंदवलेकर महाराज म्हणत असत. स्वामीजी स्वतःबद्दल देखील तसंच म्हणत असत. त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या साधकांमधले गुण हेरले, त्यांनी विश्वास टाकला. एका योग्य वेळेला ट्रस्ट स्थापन करून ध्यान मंदिराची उभारणी केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ट्रस्टी कोण असावेत त्यांची नावं लिहून द्या, तर आम्ही तेव्हा त्यांच्या कार्याला मदत करणारे साधारण 50-55 वर्षांचे उत्साही आणि खूप चांगले असे जे साधक होते त्यांची नावं लिहून दिली की याच्यापैकी कोणी तुम्ही घ्या. त्या सगळ्या नावांवर त्यांनी काट मारली, शब्दशः म्हणतोय, प्रत्यक्ष काट मारायचा प्रश्न नाही. त्यांनी तरुण मंडळींना ट्रस्टी केलं, त्यांनी चोवीसाव्या वर्षी मिलिंद लिमयेला ट्रस्टी केलं, मी तेव्हा 27 वर्षांचा होतो. विजय 29 वर्षांचा होता. त्यांनी या ट्रस्टच्या मदतीने त्यांनी स्वतःच्या कार्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, ट्रस्टनी काही नाही केलं, त्यांच्या कल्पकतेने ते सगळं उभं राहिलं. तो ट्रस्ट देखील त्यांनी अल्पकाळ स्वतःच चालवला, कारण एवढ्या लहान मुलांना कायदा, त्याच्या तरतुदी, त्याच्यासाठी जे त्या त्या वेळेला त्वरित करायच्या गोष्टी असतात ते याची फारशी काही माहिती नव्हती, त्यामुळे ठरावांसकट सगळं नीट लिहिलं जातं हे ते जातीनी पाहत असत. थोड्याच काळामध्ये त्यांनी तो त्याची घडी घालून दिली आणि तरुण मुलांकडे एक प्रकारे सुपूर्द केला, तरुण विश्वस्तांकडे सुपूर्द केला. नंतरचा त्यांच्या जीवनाचा प्रवास हा गोष्टी सांगेन युक्तीचा चार असा राहिला. कुठल्याही गोष्टी ते लोक त्यांना विचारायचे, स्वामी आपण असं असं करू, ते म्हणायचे की विश्वस्तांना विचारा. लोक काही विश्वस्तांकरता तिथे आलेले नव्हते, लोक स्वामीजींकरता येत असत. असं असल्यामुळं साहजिकच आम्ही स्वामींना जाणतो हे विश्वस्त वगैरे जाणत नाही अशी लोकांची भावना होती, आणि स्वामीजींची विश्वस्त मंडळाला रेकग्निशन कामाकरता मिळालं पाहिजे अशी भावना होती. त्यांच्याकडे येणाऱ्या काही लोकांनी स्वामींना केवळ पसंत केलं, बाकी कोणाला आपण ओळखत नाही अशी भूमिका घेतली. काही मंडळी केवळ श्रवणाला येऊन कार्याच्या सेवेत राहिली आणि काही मंडळी स्वामी आणि कार्य याच्यात स्वामींची भूमिका काय आहे, जर स्वामीजींना केंद्रात नियमित यावं असं वाटतं तर नियमित केंद्रात जायला पाहिजे. स्वामीजींना हे कार्य नीट राहायला पाहिजे असं वाटत असेल, स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे चालावं असं काही मंडळींनी ठरवलं. स्वामीजींचं एक वैशिष्ट्य म्हणजे 1985-86 नंतर ते तसे हार्डलाईन ऍडमिनिस्ट्रेटर ज्याला म्हणतात तसे कधीही त्या भूमिकेत राहिले नाहीत. त्यांच्यापुढे स्वतःचं संतत्व सांभाळणं आणि कार्याकरता जे आवश्यक तर ते योग्य रीतीने पार पाडलं जाणं या दोन क्रिटिकल गोष्टी त्यांनी सांभाळल्या. याच्यातलं स्वतःचं संतत्व त्यांनी जीवापाड जपलं आणि जे कार्य त्याच्यातल्या ज्या कटुगोड अशा गोष्टी असतात, निर्णय असतात, ते सगळे तुम्ही विश्वस्तांना विचारा असं ते सांगत राहिले आणि विश्वस्त ते सगळे करतील अशीच भूमिका घेतली. विश्वस्तांना सल्ला ते देतील पण बाहेर कोणाला समजायचं नाही अशी त्यांची व्यवस्था होती. करत तेच होते. हे कार्य त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांकडून करून घेतलं. त्याच्यामध्ये मकरंद वझे, मकरंद कोपरकर, मिलिंद लिमये, विजय कुलकर्णी, पंकज करवंदे हे तसे अग्रगणी होते. या मुलांमार्फत त्यांनी एखाद्या कार्यामध्ये धकाधकी असते वरून ते श्रवणाच्या वेळेला तसं दिसलं तरी अनेक प्रकृती तिथं वेगळ्या वेगळ्या हेतूंनी भूमिकेतून काम करत असतात. त्याच्यात कोणाकोणाचे वेगवेगळे स्वार्थजन्य इंटरेस्ट असतात. या सगळ्या गोष्टी जसं एखादं गळू ऑपरेट करावं लागतं तशा कराव्या लागायच्या, त्या सगळ्या त्यांनी तिथं येणाऱ्या तरुण मुलांकडून केल्या आणि ते नामानिराळे असत. पण नामानिराळे राहण्यासाठी नव्हे तर त्या व्यक्तींना परत स्वामींचाच आधार आहे. स्वामीजींच्या पुढाकारांनी जर एखादी गोष्ट केली तर त्या व्यक्तीचं त्याच्यात नुकसान होईल, कारण मग ती स्वामींकडे परत येऊ शकणार नाही अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळं अनेक कठीण प्रसंग घडले, ते किती तुम्हाला सांगावेत माझ्या लक्षात येत नाहीये, एखाद वेळेला मी सांगेन देखील. पण त्याच्यामध्ये या तरुण ट्रस्टी मुलांना त्यांनी आतून पूर्ण पाठिंबा देऊन स्वतः त्याच्यात न उतरण्याचं धोरण स्वीकारलं. त्यांनी दासबोधाचा जो अभ्यास केलेला होता तो दासबोधाच्या फक्त परमार्थाच्या भागाचा अभ्यास केलेला नव्हता. समर्थांच्या काही फार सुंदर ओव्या आहेत, इशारतीचे बोलो नये, बोलावयाचे लेहो नये, लेहावयाचे सांगो नये जबानीने. एखादा मोठा मनुष्य जेव्हा काम करतो तेव्हा काही एका राजकारणाचा त्याला आश्रय घ्यायला लागतो. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. राजकारण हा आत्ताच्या भाषेत जे राजकारण चाललंय त्या अर्थाने घेऊ नका. आपलं कार्य विविध प्रकृतीमधूनही सुरक्षित राखण्यासाठी जे जे करावं लागतं हानी न होता त्याला समर्थ राजकारण असं म्हणत असत. स्वामीजींचं वैशिष्ट्य असं की त्यांनी स्वतःहून कोणालाच कधीच दूर केलं नाही. पण त्यांनी कोणाला कधी दूर केलं नाही असं देखील नाही. त्यांनी ते सगळं मुलांकरवी करवलं. पण अशा घटना त्यांच्या जीवनामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याही नव्हत्या. एक दोन तीन चार इतपतच असेल. बाकी त्यांच्याकडे येणारा जो समुदाय होता तो स्वभावानेच उत्तम समुदाय गोळा झालेला होता. त्यांनी अशा रीतीने प्रत्येक वेळेला कार्य तर वाचवलं. सर्व विपरीत प्रेरणा असलेल्या व्यक्तींना देखील सतत जवळ राखलं, त्यांना प्रेम दिलं, त्यांनाही ते मार्गदर्शनच करत असत. त्यांचाही परमार्थ त्यांनी वाचवला. मनुष्य घडवण्याची जी प्राथमिक दृष्टी होती त्यांच्या ठिकाणी, ती दृष्टी अखेरपर्यंत राहिली. हा मधला सगळा कार्य आणि ट्रस्ट हा जो भाग होता त्याच्याऐवजी मनुष्य घडवणं ही प्राथमिक दृष्टी सुरुवातीपासून एवढ्या सगळ्या याच्यात शेवटपर्यंत तशीच राहिली. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. उर्वरित पुढच्या वेळेला हरिओम. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय
श्रीराम. काही निवेदन आहेत. पुढील गुरुवार सकाळपर्यंतची सर्व केंद्र नेहमीप्रमाणे होणार आहेत. येत्या रविवारी सायंकाळी 5:30 ते